चीनीमंडी.com पॉडकास्ट। ऊस थकबाकी न भागवल्याने 30 ऑक्टोबरला धरणे आंदोलनाचा शेतकऱ्यांचा इशारा। सोमवारी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहकारी ऊस समितीत पोहोचून मुख्यमंत्र्यांच्या नावाने एक निवेदन जिल्हा ऊस अधिकाऱ्यांना दिले, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की जिल्ह्यामध्ये 500 करोड रुपयांच्या आसपास साखर कारखान्यांवर शेतकऱ्यांची थकबाकी आहे। ऊस थकबाकी न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना घर खर्च चालवणे अवघड होत आहे। सणासुदीचे दिवस पाहता शेतकऱ्यांची ऊस थकबाकी ताबडतोब भागवण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना सण साजरे करण्यात कोणतीही अडचण येऊ नये। त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या आगामी पिकाचे खत, औषध, बिया घेऊ शकतील यासाठी त्यांची थकबाकी भागवणे आवश्यक आहे। त्यांनी शेतकऱ्यांचे देय न मिळाल्याने आगामी 30 ऑक्टोबरला ऊन तालुक्यामध्ये धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। यावेळी राजन चावला, सतपाल पहलवान, आशिक मंसूरी, नदीम खान बबलू, लखन बालियान, अंकुर पंडित, सागर पंडित, विजय पाल, कार्तिक शर्मा, अनिश मलिक, नावेद बलवा आदी उपस्थित होते।